नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. राज्यातल्या भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. बदनापूर तालुक्यातल्या कॅनरा बँकेच्या शाखेत सुवर्ण कर्ज प्रकरणात तब्बल 7,31,00,000 रुपयांचा अपहार. आणि पुढचे 2 दिवस परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त गोदा ते नर्मदा जलयात्रेला काल त्र्यंबकेश्वर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.
आज गोदा ते नर्मदाच्या माध्यमातून पाणी असेल, जलसंवर्धन असेल, जलसंधारण असेल, या प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी त्याची पुनरोक्ती करत लोकांमध्ये त्याचं जागरण करण्याचा प्रयत्न आपण करतो. मला आनंद आहे की आमचे दोन्ही मंत्री माननीय विखे पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या नद्या एकमेकांशी जोडून या महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प हा आपल्या सरकारने घेतलेला आहे.
अहिल्याबाई होळकर यांनी बारव, तलाव, घाट बांधून जलसंधारणाचं मोठं कार्य केलं. त्यांचा विचार आणि वारसा घेऊन या यात्रा काढल्या आहेत असं फडणवीस यावेळी म्हणाले. कुंभमेळ्याच्या काळात गोदावरी नदी निर्मळ व्हायला हवी, त्र्यंबकेश्वरमध्ये ती बारमाही व्हायला हवी यासाठी शासन व्यवस्था करत आहे. हा गोदा ते नर्मदा यात्रेचा उपक्रम यशस्वी होईल आणि जलसंधारणाची कामं लोकसहभागातून पूर्ण करू अशी हमीही त्यांनी दिली. दरम्यान गोदा ते नर्मदा या यात्रेच्या दुसऱ्या तुकडीनं अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थानी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथून यात्रेला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. ही यात्रा मध्यप्रदेशात महेश्वर पर्यंत जाणार आहे. राज्यातल्या भटके विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय समित्यांची स्थापना केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकाद्वारे दिली. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि उपविभाग स्तरावरच्या या समित्यांच्या माध्यमातून भटके विमुक्तांच्या तक्रारींचं निवारण तातडीनं केलं जाईल, त्वरित कारवाई केली जाईल, तसंच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असंही सावे म्हणाले. वाढत्या सायबर सुरक्षेच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सेबीसह सर्व नियामक संस्थांनी सज्ज रहावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. मुंबईत काल सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशातल्या एखादा शेअर बाजार, शेअर दलाल किंवा संबंधितांवर सायबर हल्ला झाला तर त्यामुळे होणारं नुकसान भरून यायला मोठा काळ जाऊ शकतो. त्यामुळे सायबर हल्ले, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नियामक संस्थांनी मजबूत यंत्रणा तयार करावी अशी सूचनाही त्यांनी केली. केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांना वारंवार केवायसी करावं लागू नये यासाठी देशातल्या सर्व वित्तीय नियामकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आवाहनही सीतारामन यांनी यावेळी केलं. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. लाहिरी यांच्याशिवाय नीती आयोगाचे पूर्णकालीन सदस्य म्हणून राजीव गौबा, के व्ही राजू, गोवर्धन दास, अभय करंदीकर आणि एम श्रीनिवास यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11:00 मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 133 भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
आता नसेल कटकट कसली ना कराचा भार, NA टॅक्स रद्द झाला निर्णय हा दमदार. दरवर्षीच्या नोटीसीची संपली आता भीती, घरकुल बांधणे सोपे आणि व्यवसायाला गती.
वेळ वाचला, पैसे वाचले, वाचली धावपळ, सामान्यांच्या स्वप्नांना शासनाने दिले बळ.
महसूल विभागाचा दिलासा, NA परवानगी आणि NA कर रद्द, फक्त एकदाच ऑनलाईन अधिमूल्य भरा.
जनगणना 2027 साठी 1855 हा राष्ट्रीय निःशुल्क मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा क्रमांक वापरता येणार आहे. या क्रमांकावरून गृहसूची आणि गृहगणना प्रक्रियेबाबत इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमधून मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जाईल. जनगणनेच्या महत्वाच्या राष्ट्रीय कार्यात नागरिकांना सुलभतेनं सहभाग घेता यावा आणि त्यांच्या शंकांचं निरसन करता यावं या उद्देशानं ही सुविधा सुरू केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा येत्या 1 मे पासून सुरू होणार आहे. या टप्प्यांतर्गत नागरिकांना डिजिटल स्वगणना करता येणार आहे. याबाबत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
पहिला टप्पा म्हणजे 1 मे ते 15 मे पर्यंत हे तुम्हाला स्वगणना म्हणजे सेल्फ एन्युमरेशन करण्याच्या सर्व नागरिकांना संधी आहे. आपण सर्वांना माहित आहे की एक खूप महत्वपूर्ण उपक्रम आहे आणि याच्या मार्फत तुम्ही देशाच्या विकासामध्ये थेट योगदान देऊ शकतो आणि या माहिती भविष्यातील कुठलाही योजना कुठलाही धोरण आणि कुठलाही पार्लमेंटरी डिसिजन करण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व बीडकरांनो तुम्ही 1 मे ते 15 मे या स्वगणना म्हणजे सेल्फ इन्युमरेशन जो होणार आहे यामध्ये तुम्ही सहभाग होणं अपेक्षित आहे.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या कॅनरा बँकेच्या शाखेत सुवर्ण कर्ज प्रकरणात 7,31,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला. बनावट सोन्याचे दागिने ठेवून आणि मूळ दागिन्यांची चोरी करून ही फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक केशवमूर्ती बी व्ही यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर, बँकेचे अधिकारी संजय डोंगरे, सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुराडे यांना पोलिसांनी अटक केली. बीड जिल्ह्यात आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते डायलिसिस सेंटर, सोनोग्राफी मशीन तसंच 5,00,000 लिटर पाणी साठा तलावाचं लोकार्पण काल करण्यात आलं. या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातल्या रुग्णांना वेळेत सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचं आमदार धस यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015 प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान येत्या मंगळवारी 28 तारखेला मुंबईत द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त होणाऱ्या विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 132 गावांसाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक झाली. प्रत्येक नियुक्त संपर्क अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या गावांना महिन्यातून किमान 2 वेळा भेट देऊन योजनांची अंमलबजावणी, प्रगती आणि अडचणींचा आढावा घ्यावा तसंच संबंधित बाबींचा नियमित पाठपुरावा करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर इथं शेक्सपियर महोत्सव काल सुरू झाला. यावेळी लेखक आमोद जांदे यांनी स्त्रियांचे गिळलेले शब्द या विषयावर अभिवाचन केलं. आपल्या सादरीकरणातून त्यांनी पुरुषी मानसिकतेला आरसा दाखवत ज्या दिवशी स्त्री सांगणं सोडते त्या दिवशी नातं संपतं असं मत व्यक्त केलं. या महोत्सवात काल 1 पुस्तक 1 दिवस या दुसऱ्या सत्रात कवी दासू वैद्य यांनी लेखक राजू बावीसकर यांच्याशी त्यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त काळ्या निळ्या रेषा या ग्रंथावर संवाद साधला. जागतिक हिवताप दिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं महापालिका आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी हिवताप निर्मूलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी मलेरिया आणि इतर कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी शपथ घेतली. धाराशिव जिल्ह्यातल्या येडशी इथं देखील हिवताप दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद गिरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. लातूर तालुक्यात भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मॅपिंग मोहिमेला काल सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत 2002 मतदार यादीतील सर्व मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे यांनी केलं आहे. परभणी इथं माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत कार्यशाळा काल पार पडली. या कार्यशाळेत आरोग्य विभागातल्या विविध घटकांना एकत्र आणत प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत उद्या सोमवारी संविधान जागर अभियानाचा समारोप केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रशालेच्या प्रांगणात सायंकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी खुला असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यात काल सर्वात जास्त 45° सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं 42, छत्रपती संभाजीनगर आणि बीड इथं सरासरी 41, तर धाराशिव इथं 40.4° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे 2 दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे, तर मराठवाड्यात परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. राज्यातल्या भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.